रसिक हो नमस्कार, मी शांताराम नांदगावकर आपलं स्वागत करतो आहे. जवळजवळ दीड तपापूर्वी ससा तो ससा रुपेरी वाळूत माडांच्या बनात रजनीगंधा जीवनिया बहरुनी आली इत्यादी भावगीतांनी मी अरुण पौडवाल आणि अनुराधा पौडवाल एकत्र आलो. आपणही आमच्या कलाकृतींना मोठ्या रसिकतेने दाद दिलीत आणि अनेक भावगीतांची बरसात आम्ही तुमच्यावर केली. पण मध्यंतरीच्या काळात आम्ही चित्रपट गीतांकडे वळलो आणि त्या भावपूर्ण भावगीतांच्या दुनियेतून जरा दूरच गेलो. पण मित्र हो, या जीवाभावाच्या भावगीतांना विसरून कसं चालेल. आज पुन्हा मी अरुण पौडवाल, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर तुमच्या सेवेला हजर आहोत बंदिनी या कॅसेटद्वारे. बंदिनी या दूरदर्शन मालिकेतल्या आमच्या शीर्षक गीताला तर आपण इतकी मनापासून दाद दिलीत आणि म्हणूनच आम्ही भावनांची बांधिलकी जाणणाऱ्या बंदिनीचं गीत पूर्ण स्वरूपात आपणासाठी लिहिलं. या गीतानेच आम्ही पुन्हा या भावगीताच्या दुनियेत आमच्या शब्दसुरांची पुष्पांजली आपणाला अर्पण करीत आहोत.